एग्जैक्टली, आंख मारने जितना ही आसान है इंग्लिश बोलना भी, बस क्या है ना, प्रैक्टिस होनी चाहिए। आंख मारना भी तो प्रैक्टिस से ही तो आता है।
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं आपके साथ है। 12वीचा पहिला पेपर ला 150 स्टूडेंट्स जे आहेत त्यांनी एक्झामच दिली नाही, कारण की इंग्रजीची इतकी जास्त भीती वाटते। त्यामुळेच मी तुम्हाला विचारलं होतं की तुम्हाला सुद्धा इंग्रजीची भीती वाटते का, आणि खरंच वाटत असेल तर इंग्रजीची भीती का वाटते। आपल्या नांदेडचेच मल्हारी सर आता माझ्या सोबत आहेत, ते लहान मुलांना शिकवतात। एका टीचरच्या दृष्टीने त्यांचं काय म्हणणं आहे?
माझं नाव मल्हारी लिंगायत आहे आणि मी एकलव्य इंटरनॅशनल स्कूल बामणी दाभड इथं शिकवतो। मला वाटतं मुलांमध्ये जे इंग्लिशची जी भीती असते, क्लासमध्ये फर्स्ट मध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर त्यांना इंग्लिश भाषा माहिती होते, पण त्यांना अगोदर माहिती नसते की इंग्लिश भाषा पण आपल्याला शिकवण्यासाठी म्हणजे ग्रामीण भागामध्ये, तर त्यांना त्यावेळेपासून जर ती भाषा स्टार्ट केली तर मला वाटतं त्यांना आणखी जी जाईल आणि त्याच्याबद्दल आवड होईल। जसं की आपली बोली भाषा मराठी आहे तर मराठीवर आपल्याला खूपच अभिमान आहे आणि आपल्याला आवडते पण। जसं की घरी सगळे काही खेड्यामध्ये काही सगळे इंग्लिश बोलायला नसतात।
एक्झॅक्टली, म्हणजे घरामध्ये प्रत्येक एक जण कुणीतरी असेल ज्याला चांगली इंग्रजी बोलता येत असेल असं नसतं ना, कारण की आपली मातृभाषा मराठी आहे। पण मग बोलण्याच्या व्यतिरिक्त, घराच्या व्यतिरिक्त आपण अजून काय काय करू शकतो स्टुडंटसाठी?
जसं की सतत त्यांनी सतत आपण जसं की मराठीचं बुक्स हातात घेतो तसंच इंग्लिशचं पण बुक आपण हातात घेतलं पाहिजे भीती दूर करून।
एक्झॅक्टली,
दुसरी गोष्ट आणि प्रत्येक वेळेस त्यांना जर उच्चार जमत नसेल तर एक घरी घरामध्ये दर्पण असेल, आरसा असेल, तर ते बुक्स घेऊन आपण त्या आरशा पुढे तोच वाक्य थोडं जोरामध्ये बोलणे, आवाज काढून बोलणे, असं केलं तर खूपच छान होईल।
माहिती आहे तुम्हाला ही जी यांनी आता ट्रिक सांगितली ना, की जर का इंग्रजीची भीती वाटत असेल तर तुम्ही जे काही वाचत असाल, इंग्लिश वाचत असाल, न्यूजपेपर वाचा, न्यूजपेपर तुम्हाला बोरिंग वाटत असेल तर स्टोरीच्या बुक्स वाचा, आणि त्या बुक्स जर तुम्ही अशा आरशासमोर घेऊन त्यातनं वाचलात आणि स्वतःच्या चेहऱ्याकडे बघत बघत वाचलं ना, तर कॉन्फिडन्स येतो, म्हणजे आपल्याला फील असा येतो की कुणीतरी आपल्यासमोर आहे आणि आपण त्याच्यासमोर इंग्रजी बोलतोय, त्यामुळे ती एक कॉन्फिडन्स लेवल तयार होते। आणि इंग्रजीचे पुस्तकं म्हणजे स्टोरी वाचायचे, नॉवेल्स वाचायचे, जे वाचायला बोरसुद्धा होत नाहीत, आणि ती जी बोली भाषा असते ना इंग्रजीची ती आपल्याला त्याच्यातून येते। म्हणजे माझी सुरुवात सुद्धा मी तशीच केली होती, मी कशी काय इंग्रजी शिकले किंवा मी त्याच्यामध्ये कसं काय मला भीती वाटत नाही आता किंवा मी काय काय केलं इंग्लिशसाठी सांगेन तुम्हाला। पण तुम्हाला इंग्रजीची भीती वाटते का, आणि वाटत असेल तर का भीती वाटते सांगा मला, पटकन कॉल करा 9607007935 वर। स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते रहो।